चीनी मंडी .com पॉडकास्ट।
रोजा साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ। रोजा साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ डीएम इंद्र विक्रम सिंग आणि पोलीस अधीक्षक एस आनंद यांनी सर्वप्रथम कॅन कॅरियर मध्ये ऊस घातला। साखर कारखाना जीएम मुनेश पाल सिंग यांच्या हस्ते काट्याचे पूजन करण्यात आले। तसेच साखर कारखान्यामध्ये पहिल्या ट्रॉलीचे वजन करणारे शेतकरी संतराम यांना मिठाई तसेच 501 रुपये रोख देऊन सन्मानित केले। डीएम यांनी इलेक्ट्रॉनिक काटे साखर कारखान्याच्या इतर उपकरणांचीही तपासणी केली। जीएम मुनेश पाल सिंग यांच्याकडून उपकरणांच्या विषयांमध्ये विस्तृत माहिती घेतली। दरम्यान साखर कारखाना केन मॅनेजर ब्रिजेश शर्मा, अशोक कुमार, इंद्रजीत कालरा, प्रदीप कुमार तामेर, रवींद्र सिंग, अक्षय श्रीवास्तव, सुरेंद्र कुमार, मनोज चौहान आदी उपस्थित होते।